मतदान करा मतदान करा, हा तुमचा हक्क आहे आणि तुमचं कर्तव्य सुद्धा. पण ते नेमकं का करायचं आणि कशासाठी आपला वेळ तिथे द्यायचा, याचबद्दल तर विचारलंय नांदेडकरांना. सुपर हिट्स 93.5 रेड एफ एमवर महक तुमच्यासोबत आहे MH 93.5 मध्ये. आणि सोमवारी म्हणजेच 21 ऑक्टोबरला आपल्या महाराष्ट्रामध्ये विधानसभेचं मतदान आहे, त्यासाठी सुट्टीसुद्धा डिक्लेअर झालेली आहे. जे सगळे गव्हर्नमेंट एम्प्लॉईज आहेत त्यांनासुद्धा सुट्टी आहे. बाकीचे जर का प्रायव्हेट असतील कुणी तर त्यांना 3-4 तास वेळ दिलेला आहे की तुम्ही जाऊन मतदान करून येऊ शकता. त्यामुळे बिलकुल बहाणा करायचा नाही की मला मतदान करायला सुट्टीच दिली नाही, मग माझ्या ऑफिसमध्ये बॉसच असं म्हणेल आणि मग कोणतरी काहीच करेल. या सगळ्या गोष्टी न करता मतदान हे करायचंय. पण ते नेमकं का करायचंय, बरं काय फायदा आहे आपला, काय म्हणतात आपले नांदेडकर?
मतदान करायलाच पाहिजे, कारण की आपला जे काही नेता आहे ते जिथे की नाही का मंत्रिमंडळामध्ये किंवा आपल्या विधानसभेमध्ये ज्यावेळेस चर्चा वगैरे होते तर आपल्या आपल्या जिल्ह्यातील आपल्या भागातील जे काही प्रश्न आहेत वगैरे ते सोडवण्यासाठी आपला एक मुख्य नेता हवा असतो. आणि आपल्या संविधानानं जे नाही का दिलेले आहेत त्या नियमानुसार नाही का आपण स्वतः जाऊ शकत नाही, पण आपल्यापैकी एखादा नेता जाऊ शकतो, ते आपण निवडायचं काम आपलं असतं.
खरंच आपले जे काही प्रॉब्लेम्स आहेत, आपल्याला ज्या काही गरजा आहेत त्या रिप्रेझेंट करण्यासाठी आपला कुणीतरी रिप्रेझेंटेटिव्ह तिथे हवा ना, आपलं कुणीतरी प्रतिनिधित्व करणारा हवा ना. आपण प्रत्येक एक जण जाऊन मांडू शकत नाही ना की आम्हाला हे हवंय, आमच्या या गरजा आहेत. म्हणूनच आपला नेता आपण निवडायचा असतो आणि म्हणून मतदान करायचं असतं. अजून काय काय कारण आहेत बरं ज्यासाठी तुम्हाला वाटतं की आपण मतदान केलंच पाहिजे? तुमचं काय कारण आहे ज्यासाठी तुम्ही जाऊन मतदान करणार, सांगा मला 9607007935 डायल करून. सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम बजाते रहो.